आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्राच्या विकासाला महायुतीचं प्राधान्य असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा नंदुरबारच्या प्रचारसभेत आरोप। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार यांना जाहीर। आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन। राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या सोमवारपर्यंतच वेळ राहिल्यानं सर्व पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे। मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनं देण्यात येत आहेत, तसंच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। महाराष्ट्राचा विकास हीच महायुतीची प्राथमिकता असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल असं भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज खारघर इथं प्रचारसभेत बोलत होते। यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं केलेल्या कामाचा आढावा घेतला। केंद्र सरकारनं 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर काढलं, 4 कोटी बेघर लोकांना घर दिलं, जलजीवन मिशनद्वारे 12 कोटी घरांना पाणी दिलं, 12 कोटी गरिबांच्या घरी शौचालय बनवलं असं मोदी यांनी सांगितलं। त्यांनी या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली। काँग्रेस गरीब विरोधी आहे असं मोदी म्हणाले।
काँग्रेस पार्टीने तो हमेशा गरीब को गरीब बनाए रखने के एजेंडे पर ही काम किया है। पीढ़ी दर पीढ़ी ये लोग केवल गरीबी हटाओ का झूठा नारा देते रहे।
महायुती सरकारच्या काळात पनवेलमध्ये सेमी कंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक झाली। कोकणात 450 कोटींचं बंदर उभारलं जात आहे, त्यामुळे राज्यात लाखो रोजगार निर्माण होतील असं मोदी म्हणाले। समाजात एकोपा टिकवून ठेवायचा असेल तर महायुतीला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं। त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रचारसभेला संबोधित केलं। महाराष्ट्राला विकसित भारताचं नेतृत्व करायचं असून त्यादृष्टीनं राज्यात अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं। मराठवाड्यातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं काहीही केलं नाही, उलट महायुती सरकारच्या काळात सुरू केलेल्या योजना बंद पाडल्या असा आरोप प्रधानमंत्र्यांनी केला। मुंबईमध्ये शिवाजी पार्क इथं नरेंद्र मोदी प्रचारसभेला संबोधित करत आहेत। केंद्र सरकारच्या धोरण निर्मितीत आदिवासी अधिकाऱ्यांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवलं जातं असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला। ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते। देशात आदिवासींची लोकसंख्या 8% आहे, मात्र त्यांना सोयीसुविधा नाकारल्या जातात। ही परिस्थिती बदलायची असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागेल असं गांधी म्हणाले। प्रत्येक समुदायाच्या संख्येनुसार त्यांची भागीदारी सुनिश्चित केली जाईल। आरक्षणाची 50% मर्यादा काढून टाकली जाईल। शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये दिले जातील। 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा दिला जाईल। 2.5 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील अशी आश्वासनं राहुल गांधी यांनी दिली। राहुल गांधी प्रत्येक सभेत संविधानाची प्रत दाखवतात, यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला गांधी यांनी या सभेत प्रत्युत्तर दिलं।
उनको कोई आइडिया नहीं कि इस किताब के अंदर क्या लिखा हुआ है, इसीलिए प्रधानमंत्री जी के लिए ये संविधान खाली है। वो कहते हैं कि लाल रंग का संविधान राहुल गांधी दिखाता है। देखिए इस पर क्या रंग है, नीला है लाल है, हमें कोई फर्क नहीं पड़ता। इसके अंदर जो लिखा है उसकी हम रक्षा करते हैं, उसके लिए हम जान देने को तैयार हैं।
महायुतीच्या काळात राज्यातले उद्योग प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेऊन 5 लाख रोजगार हिसकावले गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। राज्यातल्या जनतेला रोजगार मिळावा, अधिकारांचं संरक्षण व्हावं यासाठी महाविकास आघाडी काम करेल असं ते म्हणाले। राहुल गांधी यांनी आज नांदेड इथंही प्रचारसभा घेतली। केंद्र सरकार जर कोट्याधीशांना पैसे देतं तर महाराष्ट्रातले शेतकरी युवा कष्टकऱ्यांना पैसे देण्याचा निर्धार इंडिया आघाडीनं केला आहे अशी ग्वाही त्यांनी दिली। राज्यात सत्ता आल्यास जातनिहाय जनगणना करण्याच्या आणि आरक्षणाची 50% मर्यादा काढून टाकण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चारही राहुल गांधींनी नांदेडमध्ये केला। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्राच्या लोकांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला। इगतपुरी इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते। नागरिकांच्या बँक खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करणं, 2 कोटी रोजगार निर्माण करणं इत्यादी आश्वासनं प्रधानमंत्र्यांनी दिली पण ती पूर्ण केली नाहीत अशी टीका त्यांनी केली. देशातली सर्व विकासकामं आपल्याच कार्यकाळात झाल्याचा दावा प्रधानमंत्री करतात पण देशाच्या विकासाचा पाया माजी प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रचला असं ते म्हणाले. दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं मात्र मोदी यांनी त्यांचा अपमान केला असंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या 25 नोव्हेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. 2 लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांच्या पार्थिवावर सुरगाणा तालुक्यात प्रतापगड या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हरिश्चंद्र चव्हाण यांचं आज नाशिकमधल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. नाशिक शहरातल्या अनेक मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. 25 डिसेंबर 1952 जन्मलेले चव्हाण यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केला. 1995 ते सुरगणा पेठ मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या तिकिटावर लोकसभेत मालेगाव आणि दिंडोरी मतदारसंघाचं मिळून सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. आदिवासींचे प्रश्न सोडवण्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. देशाचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देश आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहरू यांना आदरांजली वाहणारा संदेश समाज माध्यमावर प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं पंडित नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील पंडित नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. पंडित नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जात असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदारांनी आपला हक्क बजावत मतदान करण्याचं आवाहन अभिनेता मिलिंद शिंदे यांनी केलं आहे.
20 तारखेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका, सर्व नागरिकांनी मतदान करा आणि आपल्या भागातील योग्य लायक मतदाराला मत देऊन हा लोकशाहीचा उत्सव साजरा करावा.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदा आणि नेवासे अशा 2 ठिकाणी जाहीर सभा झाल्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 5 जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले जातील. मुलांना मोफत शिक्षण, त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविकांत बोपचे यांच्या प्रचारासाठी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुढीकोठा इथं जाहीर सभा झाली. महायुतीच्या शेतकरी विरोधी सरकारला पराभूत करून राज्यात बळीराजाचं राज्य आणण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्यात सध्या बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा असून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक बेरोजगाराला नोकरी मिळेपर्यंत दर महिन्याला 4000 रुपये बेरोजगारी भत्ता देण्याचं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज दापोली इथल्या मविया उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारसभेत दिलं. यावेळची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असल्याचं आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं. तर दहशतीतून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला निवडून देण्याचं आवाहन दापोली विधानसभा मतदारसंघातले उमेदवार संजय कदम यांनी यावेळी केलं. आंबेडकरी चळवळीला बाळासाहेबांच्या विचारांचं एक अधिष्ठान आहे पण या आंबेडकरी चळवळीत काही जणांनी दलाल स्ट्रीट उभी केली आहे. ही दलाल स्ट्रीट नष्ट केल्याशिवाय आंबेडकरी चळवळीला भवितव्य नाही. हाच विचार घेऊन आम्ही घटनेचा आदर राखणाऱ्या मवियाला यंदाच्या निवडणुकीत जाहीर पाठिंबा देत आहोत अशी घोषणा रिपब्लिकन एकता आघाडीचे निमंत्रक आणि ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांनी आज मुंबईत केली. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्राच्या विकासाला महायुतीचं प्राधान्य असून महाराष्ट्र विकसित भारताचं ग्रोथ इंजिन होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा नंदुरबारच्या प्रचारसभेत आरोप. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंग पवार यांना जाहीर. आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.